या स्वतः महाराजांच्या साक्षीने सांगतो, मागच्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 1 वेळ संधी द्या, आणि आजही सांगतो पुढच्या संधीची मला भूक नाही, पुढल्या मंत्रिपदाची मला अपेक्षा नाही, परंतु एवढंच सांगतो दादा की तुम्ही जो विश्वास ठेवलाय या माझ्या माय बहिणी माझ्या मायबाप मंडळी जो विश्वास ठेवलाय या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, प्रामाणिकपणे तुमची सेवा करीन, तुमचा पुढेही अपमान होईल, तुम्हाला पुढे अपमान खाली घालावं लागेल असं कधी वागणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो। मनापासून तुम्ही सर्वजण आज मला आशीर्वाद देणारा दादरचे आभार मानाय, सर्वजणाला मी सर्वांचे पुण्याचे आभार मानतो, धन्यवाद।
तरी बिघडी नाही माग सरला, कामात 1 नंबर अन्ना, मावळता घाण्या वाघ ठरला।